chinimandi.com पॉडकास्ट।
साखरेच्या निर्यातीवरील बंदीस पंतप्रधानांची मान्यता, आयातीला अनुमती। पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून मान्यतेनंतर हा प्रस्ताव आर्थिक समन्वय समितीकडे पाठवला गेला आहे। तपशिलानुसार पंतप्रधानांनी होकार घेतल्यानंतर सुमारे 350,000 टन साखरेची निर्यात थांबवली जाईल। याशिवाय मागणी आणि पुरवठ्यातील तूट भागवण्यासाठी सरकार साखर आयात करेल, तसंच साखर आयात करण्याबाबतचा प्रस्तावही ECCकडे पाठवला आहे। यापूर्वी किरकोळ बाजारात प्रति किलो सुमारे 90 रुपये घसरणाऱ्या किमती खाली आणण्यासाठी फेडरल सरकार साखर आयात पर्यायावर विचार करत आहे। साखर उद्योग या किमतीला मेंटेन करण्यासाठी तसंच उसाचा तुटवडा जाणवणाऱ्या भागातील शेतकऱ्यांना प्रति किलोला 240 रुपये देत असल्याचं साखर उद्योगाचं म्हणणं आहे।